आकाशवाणी पुणे, पराग चिंचोलकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्वांना न्याय उपलब्ध असेल तरच सामाजिक न्याय सुनिश्चित करता येईल, पंतप्रधानांचं प्रतिपादन. कायदेशीर मदत वितरण यंत्रणा सक्षमीकरण परिषदेचं नवी दिल्लीत उद्घाटन. गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्यव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडून येईल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. ग्लोबल पुलोत्सवाचा पुण्यात समारोप. पंडित अजय चक्रवर्ती यांना पुलस्मृती सन्मान. आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारताचा 2-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. सामाजिक अथवा आर्थिक पार्श्वभूमीचा विचार न होता प्रत्येकाला न्याय मिळेल तेव्हाच सामाजिक न्यायाची हमी देता येईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. न्यायदान प्रक्रिया बळकट करण्यासाठी राष्ट्रीय चर्चासत्राचं काल नवी दिल्लीत उद्घाटन करताना ते बोलत होते. गेल्या काही वर्षात सरकारनं न्याय सुलभतेच्या दृष्टीनं अनेक उपाययोजना केल्या असून कायदेविषयक जनजागृतीला प्रोत्साहन देण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणानं तयार केलेल्या समाज मध्यस्थी प्रशिक्षण अभ्यासक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते. गरजू लोकांना कायदेविषयक मदत देण्यात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणानं महत्वाची भूमिका बजावली आहे असं मेघवाल यांनी सांगितलं. प्रत्येकाला कायदेशीर मदत मिळावी या उद्देशानं टेली लॉ सेवा सुरू करण्यात आली. 2017 पासून आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला अशी माहिती त्यांनी दिली. वंदे भारत, नमो भारत, अमृत भारत यासारख्या रेल्वेगाड्या भारतीय रेल्वेच्या भविष्याचा पाया रचत आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. वाराणसी इथून काल 4 नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते निशाण दाखवून करण्यात आला त्यानंतर ते बोलत होते. विकसित देशांच्या आर्थिक विकासात पायाभूत सुविधांच्या विकासानं महत्वाची भूमिका बजावली असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
आज वंदे भारत, नमो भारत और अमृत भारत जैसी ट्रेनें भारतीय रेलवे की अगली पीढ़ी की नींव तैयार कर रही है. ये भारतीय रेलवे को ट्रांसफॉर्म करने का एक पूरा अभियान है. वंदे भारत भारतीयों की, भारतीयों द्वारा, भारतीयों के लिए बनाई हुई ट्रेन है जिस पर हर भारतीय को गर्व है.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या कार्यक्रमाला उपस्थित होते. संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 ते 19 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजेजू यांनी समाज माध्यमांवरील संदेशाद्वारे ही माहिती दिली. आरोग्यव्यवस्था भक्कम झाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्यव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडून येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला. अहेरी इथल्या महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता 2400 आजारांचा समावेश करण्यात आला असून त्याचा फायदा गोरगरीब नागरिकांना होईल असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
एक पूर्ण मोठं कॉम्प्लेक्स एज्युकेशनचं तयार होणार आहे आणि विशेषतः नर्सिंग कॉलेज झाल्यामुळे ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत यांना ट्रेनिंग घेऊन रोजगाराची एक मोठी व्यवस्था त्या माध्यमातून तयार होईल. कारण आज सर्वात जास्त मागणी ही नर्सेसची आहे. मी गडचिरोलीचा उल्लेख हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून करतात, आम्हाला गडचिरोली महाराष्ट्राचा पहिला जिल्हा म्हणून त्याचा उल्लेख करायचा आहे. महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून गडचिरोलीचा उल्लेख करायचा आहे. आता त्याच्याकडे गडचिरोलीची वाटचाल ही सुरू झालेली आहे.
कोठी आणि रेगडी इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र, वेंगणूर इथलं उपकेंद्र, जारावंडी आणि ताडगाव इथल्या प्राथमिक आरोग्य पथकांच्या इमारती तसंच चामोर्शी, मुलचेरा, धानोरा, एटापल्ली इथल्या आयुष्यमान आरोग्य मंदिरांचं लोकार्पण यावेळी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन पद्धतीनं केलं. सिरोंच्या इथल्या बहुविशेषोपचार रुग्णालयाचं तसंच वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालयाचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. आदिशा प्रकल्पाच्या अंतर्गत स्वयंसहायता बचत गटांना 3.5 कोटी आणि प्रत्येक महिला बचत गटाला 1 लाख रुपयांचं फिरतं भांडवलही फडणवीसांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राजस्व अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते नागपूरमध्ये काल बोलत होते. राजस्व संकलनाच्या प्रमाणात लोककल्याणकारी योजनांसाठी निधी उपलब्ध होतो त्यामुळे भारतीय राजस्व सेवेतील अधिकाऱ्यांचं लोककल्याणकारी अर्थव्यवस्थेतील योगदान महत्वाचं आहे असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं. अकादमीचे महासंचालक एस के मॅथ्यूज, आयकर लवाद प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग यावेळी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांची संख्या वाढवून 40 करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगानं ही माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रमुख प्रचारकांच्या संख्येत वाढ करावी अशी मागणी आयोगाकडे केली होती. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशभरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अशा श्वानांची तत्काळ व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. ते लागू करण्यासाठी 8 आठवड्यांची मुदतही दिली आहे. त्याविषयीचा हा वृत्तांत माझ्या सहकारी मंजुषा गायधनी यांच्याकडून.
भटके श्वान लोकांना चावण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असल्यामुळे अशा श्वानांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण केल्यानंतर त्यांना निवारागृहांमध्ये ठेवा, मूळ ठिकाणी आणून सोडू नका असं न्यायालयानं सांगितलं आहे. नगरपालिकांनी दर 3 महिन्यांनी भटके श्वान कुठेही शहरांमध्ये मोकाट राहणार नाहीत याची खात्री करायची आहे. महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरून भटक्या श्वानांसोबतच अन्य जनावरांना देखील दूर करून त्यांचं निवारागृहांमध्ये पुनर्वसन करण्याचे निर्देश राजस्थान उच्च न्यायालयानं यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले होते, त्यालाही सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली. श्वानदंशाचे वाढते प्रकार म्हणजे प्रशासकीय उदासीनताच म्हणावी लागेल. नागरिक, विशेषतः लहान मुलं, रुग्ण, वयोवृद्ध यांचं जीवन आणि सुरक्षितता यांचे मूलभूत अधिकार जपण्यासाठी न्यायालयीन हस्तक्षेप आवश्यक असल्याचंही न्यायालयाच्या खंडपीठानं स्पष्ट केलं आहे.
शास्त्र आणि कला या दोन्ही गोष्टी आपल्याला शांततेच्या सुरात नेऊन ठेवतात. पुण्यात आयोजित पुल स्मृती सन्मान सोहळ्यात पंडित अजय चक्रवर्ती यांचे सूर आणि पु ल देशपांडे यांच्या शब्दांनी भाव आणि बुद्धी, रस आणि तर्क, गाणं आणि ज्ञान या साऱ्यांचा सुंदर संगम घडवला आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांनी काढले. ग्लोबल पुलोत्सवाच्या समारोप समारंभात पंडित अजय चक्रवर्ती यांचा डॉ माशेलकर यांच्या हस्ते काल पुल स्मृती सन्मान देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी माशेलकर बोलत होते. या सन्मान सोहळ्यानं 3 दिवसीय ग्लोबल पुलोत्सवाचा समारोप झाला. तत्पूर्वी आस्वादक पुलं या परिसंवादातून पुलंच्या रसिकत्वाचं दर्शन उपस्थित रसिकांना घडवण्यात आलं. पुलंना कलेमागील माणूसही महत्वाचा वाटायचा. आस्वादक वृत्तीला कृतीची जोड देत पुलंनी रसिकता जोपासली अशी भावना मान्यवर वक्त्यांनी या परिसंवादात व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ एमआयडीसीत वर्षानुवर्ष पडून असलेल्या भूखंडधारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. ते काल कुडाळ इथं एका सत्कार समारंभात बोलत होते. आडाळी एमआयडीसीतल्या 34 हेक्टर जमिनीचा शोध लावून त्यातून उद्योजकांना भूखंड वितरित केले जातील असं सामंत म्हणाले. क्रिकेट. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 षटकांच्या सामन्यांची क्रिकेट मालिका भारतानं 2-1 अशी जिंकली आहे. मालिकेतला निर्णायक 5वा सामना काल पावसामुळे रद्द करावा लागला, त्यामुळे 4था सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतलेल्या भारतीय संघानं मालिका जिंकल्याचं घोषित करण्यात आलं. भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा मालिकावीर ठरला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांची मालिका जिंकण्याची गेल्या 17 वर्षांपासूनची परंपरा भारतानं कायम राखली आहे. कालच्या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पावसामुळे खेळ थांबवावा लागला तेव्हा भारतानं 52 धावा केल्या होत्या. हवामान. राज्यात काही भागात आता थंडी जाणवू लागली आहे. नाशिक, जळगाव शहरात किमान तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या खाली आलं आहे. अन्य काही शहरांमध्ये किमान तापमान 20 अंशाच्या खाली आलं आहे. आज सर्वत्र हवामान कोरडं असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सर्वांना न्याय उपलब्ध असेल तरच सामाजिक न्याय सुनिश्चित करता येईल, पंतप्रधानांचं प्रतिपादन. कायदेशीर मदत वितरण यंत्रणा सक्षमीकरण परिषदेचं नवी दिल्लीत उद्घाटन. गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्यव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडून येईल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. ग्लोबल पुलोत्सवाचा पुण्यात समारोप, पंडित अजय चक्रवर्ती यांना पुल स्मृती सन्मान. आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारताचा 2-1 असा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.